rajmandi.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांच्या विकासासाठी 108 करोड, पंजाब सरकारचा निर्णय। पंजाबमध्ये साखर कारखान्यांच्या विस्तारासाठी, विकासासाठी सरकार 108 करोड रुपये खर्च करणार आहे। दरम्यान सहकार मंत्री सुखजिंदर सिंह रंधवा यांनी भोगपूर साखर कारखान्याचा दौरा केला। दौऱ्यानंतर ते म्हणाले, कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ करून ती प्रतिदिन 3000 टन इतकी करण्यात येईल। हे संयंत्र 2019-20 या गाळप हंगामासाठी सुरू केलं जाईल। रंधवा म्हणाले, याशिवाय 15 मेगावॅट विजेचं उत्पादन करणारे को जेनरेशन प्लॅन्टही बसवण्यात येईल। यामध्ये 8.54 मेगावॅट वीज PSPCL या वीज उपक्रमासाठी दिली जाईल। यामुळे कारखान्याची गाळप क्षमता वाढेल, ती वाढली तर शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा होईल। राज्यात कुठलाही सहकारी साखर कारखाना बंद होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं।